आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्र आज प्रदान. नीट 2025 निकाल जाहीर. राज्यातल्या कृषांग जोशीला 3रा क्रमांक. शुभांशू शुक्ला आणि इतर 3 अंतराळवीरांचं उड्डाण येत्या 19 जून रोजी होणार. कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर. आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर. संपूर्ण जग आज भारताकडे फक्त एक जागा म्हणून नाही तर ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रातला भागीदार म्हणून बघत आहे असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केलं. 5 परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्र या विद्यापीठांना आज देण्यात आली. या कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. विकसित भारताच्या प्रवासात हा एक महत्वाचा टप्पा असून शिक्षणामुळेच देशाचं भविष्य सुरक्षित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना आपल्या देशातच जागतिक दर्जाचं शिक्षण परवडण्याजोग्या शुल्कात मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली. परदेशी शिक्षण संस्थांसाठी भारताची दारं उघडण्यात नवीन शैक्षणिक धोरणानं महत्वाची भूमिका बजावली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विविध परदेशी विद्यापीठांची संकुलं असलेली एक पूर्ण नवीन एज्युसिटी भारतात विशेषतः नवी मुंबईत उभारण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. या कार्यक्रमात इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ एम्बरडीन, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतलं इलिनॉय टेक आणि इटलीचं आयईडी स्कूल ऑफ डिझाईन या संस्थांना त्यांची संकुलं राज्यात सुरू करण्यासाठीची इरादापत्र देण्यात आली. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, या 5 विद्यापीठांचे प्रतिनिधी, सिडको आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी आणि इतरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन 21 जून रोजी साजरा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट योगा कनेक्ट 2025 या जागतिक शिखर परिषदेला सुरुवात झाली. या शिखर परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी असल्याचं जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितलं. यावर्षी योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतापराव जाधव यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली. योग दिवसानिमित्त दिल्ली, भुवनेश्वर, नाशिक आणि पुडुचेरी इथं प्रत्येकी 25 दिवसांचे विशेष कार्यक्रम झाल्याचं त्यांनी सांगितलं. योग दिनाच्या निमित्तानं योग संगम, योग बंधन, योग पार्क, योग समावेश, योग प्रभाव, योग कनेक्ट, हरित योग, योग अनप्लग्ड, योग महाकुंभ आणि संयोग अशा 10 उपक्रमांची आखणी केल्याची माहिती जाधव यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीट 2025 निकाल जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्राच्या कृषांग जोशीनं 3रा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीनं प्रथम क्रमांक तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने 2रा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या NATA.NEET.NIC.IN या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल उपलब्ध आहे. देशभरातल्या 552 आणि देशाबाहेरच्या 14 शहरांमध्ये 4 मे रोजी आयोजित केलेल्या या परीक्षेला 22 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. नीट यूजी 2025 परीक्षेतल्या विद्यार्थ्यांची पैशांच्या बदल्यात चांगल्या गुणांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यातला एक आरोपी सोलापूरचा आणि दुसरा नवी मुंबईचा आहे. यातल्या एकाला सोमवारी आणि दुसऱ्याला मंगळवारी अटक झाली होती. हे दोघे नवी मुंबई आणि पुण्यात महाविद्यालयात प्रवेशाच्या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे चालक आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं भासवून त्यांनी एकेका विद्यार्थ्यांकडून 90 लाख रुपयांची मागणी केली होती. हवाला मार्गाने हे पैसे घेतल्याचे पुरावे सापडले आहेत. येत्या सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. विदर्भ वगळता राज्यात इतर सर्व विभागात 16 जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विदर्भात एका आठवड्यानंतर 23 जूनपासून शाळा सुरू होतील. शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी तसंच मुलांची उपस्थिती वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हवाई दलाचे पायलट शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारे यान आता 19 जून रोजी उड्डाण करणार आहे. केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. खराब हवामान आणि यानातल्या तांत्रिक समस्येमुळे या यानाचं उड्डाण 2 वेळा पुढे ढकललं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 5 दिवस सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइट्स यांच्या निमंत्रणावरून ते उद्या सायप्रसला भेट देतील. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडोलाइट्स यांच्याशी चर्चा करतील, तसंच लिमासोल इथं उद्योगपतींशी संवाद साधतील. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी 16 जून रोजी कॅनडाच्या कानानास्किस इथं G7 परिषदेत सहभागी होणार आहेत. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज दुपारी अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज त्यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफीसाठी 15 दिवसात उच्चस्तरीय समिती स्थापन करून समितीच्या अहवालानुसार कर्जमाफीच्या संदर्भात सरकार निर्णय घेईल असं आश्वासन असलेलं पत्र सरकारच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. दिव्यांगांच्या मानधनवाढीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्याचं आश्वासनही यात आहे. पीक कर्जाची सक्त वसुली थांबवणं आणि कर्जफेड न केलेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्याची मागणी 8 दिवसात पूर्ण करण्याची अट बच्चू कडू यांनी यावेळी ठेवली. जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाकडे वाटचाल करत आहे. सामन्याच्या 2 दिवसांचा खेळ अजून शिल्लक असून दक्षिण आफ्रिका आपल्या दुसऱ्या डावात विजयापासून केवळ 69 धावा दूर आहे. काल सामन्याच्या 3र्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर रोखला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं 74 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात विजयासाठी 282 धावांचं लक्ष मिळालं. त्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामवीर रिकल्टन अवघ्या 6 धावा करून माघारी परतला. मात्र त्यानंतर शतकवीर एडन मार्क्रम यानं आधी मल्डर याच्यासोबत अर्धशतकी आणि त्यानंतर कर्णधार बहुमा सोबत नाबाद शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. 3र्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं 2 बाद 213 धावा केल्या आहेत. मार्क्रम 102 आणि बहुमा 65 धावांवर खेळपट्टीवर टिकून आहेत. राज्याच्या विविध भागात पावसाने जोर धरला असून त्यादृष्टीनं प्रशासनही तयारी करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांना देण्यात आल्या आहेत. आषाढवारीनिमित्तानं इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथक देहू इथं तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथक आळंदी इथं तैनात करण्यात आलं आहे. आज सकाळपर्यंतच्या 24 तासात सर्वाधिक 70 मिलीमीटर पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलेला असून कालपासून राजापूर तालुक्यात संध्याकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या नोंदीनुसार आज सकाळी 8:30 पर्यंत 24 तासात राजापूर तालुक्यात 119 मिलीमीटर पाऊस झाला. या तालुक्यातल्या आडिवऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारात पाणी शिरलं. मंदिर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंदिरात गेल्या 40 वर्षात अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आडिवऱ्याच्या मुख्य रस्त्यावर जवळपास 10 फूट उंचीपर्यंत पाणी साचलं आणि रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रीच्या काही हातगाड्या वाहून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. अकोला जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसाने शेत आणि फळपिकांचं तसंच घरांचं मोठं नुकसान झालं. अकोट आणि पातूर तालुक्यातल्या 57 गावात पपई, संत्रा, लिंबू आणि केळी या फळपिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्र आज प्रदान. नीट 2025 निकाल जाहीर. राज्यातल्या कृषांग जोशीला 3रा क्रमांक. शुभांशू शुक्ला आणि इतर 3 अंतराळवीरांचं उड्डाण येत्या 19 जून रोजी होणार. कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर आणि राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.